नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवनमूल्य कार्यक्रमातून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी मिळत असेल अशी आमची आशा आहे, आणि म्हणूनच ह्या कार्यक्रमात वेगवेगळे विषय घेऊन आम्ही नेहमी तुमच्या समोर येत आहोत. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये सध्या चालू असलेली मालिका विचार बदला म्हणजे जग बदलेल, ह्या मालिकेमध्ये अनेक विषय घेऊन आणि अनेक विषयांवर आपल्याला माहिती देण्याकरता आपल्या सोबत आहेत डॉक्टर सचिन परजी. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, आपण ह्या विषयावर अनेक सत्र केलेली आहेत, अनेक सत्रांमध्ये वेगवेगळे विषय झालेले आहेत, ज्याच्यामध्ये काही अशा आमच्या सवयी ज्या आम्हाला जीवन परिवर्तन करण्यामध्ये हानिकारक आहेत असेही तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगितलं, त्यांचा आजारामध्ये रुपांतर होऊ शकतं हेही तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगितलं. तर बरेचदा तुमच्या बोलण्यामध्ये एक शब्द येत होता की तुम्ही स्वतःला रिलॅक्स करा, शिथिल करा म्हणून. शिथिलीकरणाचा हा जो प्रकार आहे जो ब्रह्माकुमारीज मध्ये पण शिकवला जातो, तर मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की हे नक्कीच गरजेचं आहे आम्हालाही कळतं, परंतु शिथिलीकरण कशाचं व्हावं, शरीराचं व्हावं का मनाचं व्हावं काय? कारण जेव्हा आम्हाला शिथिलीकरण सांगतात, डॉक्टर सांगतात की तुम्ही रिलॅक्स व्हा, तर आम्हाला असं वाटतं की झोप काढायची. तर ह्याच्याबद्दल थोडस स्पष्टीकरण आम्हाला द्याल.
दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्ही म्हणालात की जेव्हा परिस्थिती असते तेव्हा रिलॅक्स व्हायचं असतं, म्हणजे टेन्शन वाली परिस्थिती आहे आणि त्यावेळेला रिलॅक्स व्हा म्हणजे झोपा. तर ज्या वेळेला टेन्शन वाली परिस्थिती असते तेव्हा झोप येत नाही, तुम्ही किती प्रयत्न केला तरी. काही जण झोपू शकतात पण सर्वांना ते जमत नाही. इंग्रजीमध्ये आम्ही म्हणतो स्लीप ओव्हर युअर प्रॉब्लेम्स, म्हणजे सगळं विसरून तुम्ही झोपून जा. पण भरपूर लोकांना त्यावेळेला ते जमत नाही. आणि दुसरा होता की शरीराला रिलॅक्स करायचं की मनाला रिलॅक्स करायचं. आपण भरपूर सत्रामध्ये पाहिलेलं आहे की शरीर आणि आत्मा हे दोघं एकमेकावर प्रभाव टाकतात, ठीक आहे ना. म्हणजे एका ठिकाणी जर परिवर्तन केलं तर ते दुसऱ्या ठिकाणी दिसून येतं. जसं मनामध्ये टेन्शन आलं किंवा मनामध्ये तणाव आला तर त्याचा शरीरावर इफेक्ट हा येणारच, आणि शरीरामध्ये काही आजार असेल तर त्याचा मनावर आणि आत्म्यावर इफेक्ट येणारच. पण सुरुवात पहिलं काय होतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कोण पहिला, मुर्गी पहिला या अंड्या पहिला, किसको हम करे. तो देखा गया है, हमारा ये अनुभव है, म्हणजे आमचा हा अनुभव आहे की शरीर हे स्थूल आहे आणि मन किंवा आत्मा हे सूक्ष्म आहे. तर स्थूलला परिवर्तन करणं फार सोपं जातं. म्हणून सध्या प्राणायाम, योगासन किंवा बाकीचे प्रकार जे चालतात, एक्सरसाइज, ते करणं सहज असतं. पण मन एकाग्र करणं, मन शांत करणं, ह्याला थोडी मेहनत लागते आणि वेळ लागतो. पण आमचा असा अनुभव आहे की तुम्ही जर चिकाटी ठेवली आणि योग्य मार्गदर्शनाखाली, जसं ब्रह्माकुमारीचे शाखा आहेत आणि तिथे जे वरिष्ठ भाई बहिणी आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतलं तुम्ही आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही मनाला देखील शांत करू शकता. तर दोघांचं शांत होणं बहुत जरुरी आहे, फार आवश्यक आहे. आणि एकाला तुम्ही शांत केलं तर दुसऱ्यावर त्याचा इफेक्ट निश्चितच येतो. आणि तुम्ही शरीर जरी शांत केलं किंवा मन शांत केलं, तुम्हाला बेनिफिट हा होणारच.
डॉक्टर साहेब, शरीर जरी शांत केलं किंवा मन जरी शांत केलं तर बेनिफिट होणार असं तुमचं म्हणणं आहे, पण आधी कोणाला शांत करावं? परत तोच प्रश्न येतो.
तर मी असं म्हणेन की तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे, तुमचा अभ्यास काय अगोदरचा, कारण काही जण पहिल्यापासून त्यांचा अभ्यास असतो. भरपूर काही असे अभ्यास आहेत ज्याला आम्ही म्हणतो की शवासन, तुम्ही ऐकलं असेल तर भरपूर लोक शवासन करतात. आणि भरपूर असे लोक आहेत जे काही व्यायाम करतात किंवा एक्सरसाइज करतात, इवन चालणं पण आहे. तर एखादं असं किंवा एखादे असं कार्य करतात जसं बागकाम आहे किंवा आणखी काम आहे ज्याच्यामुळे त्यांना खूप बरं वाटतं. तर अशी कामं ज्या केल्याने तुम्हाला शरीरामध्ये हलकापणा वाटतो ते तुम्ही जरूर करावं, कारण हे करणं फार सोपं आहे. तर मी असं म्हणेन की सुरुवात तुम्ही शरीरापासून करा आणि मग तुम्ही हळूहळू, एकदा शरीर शांत व्हायला लागलं, रिलॅक्स व्हायला लागलं की मग तुम्ही ध्यान किंवा राजयोग मेडिटेशन आहे ते केलं तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. आणि इट इज व्हेरी इझी. आणि जे लोक ऍडव्हान्स आहेत, जे पहिल्यापासूनच साधना करत आहे, काही ना काही ध्यान वगैरे करायचा ज्यांचा अभ्यास आहे, ते सरळ राजयोग ध्यानाचा अभ्यास करून तोच इफेक्ट किंवा त्याच्यापेक्षा फार चांगला इफेक्ट ते अनुभव करू शकतात.
डॉक्टर साहेब, तुम्ही सातत्याने राजयोग मेडिटेशनचा किंवा रिलॅक्सेशन टेक्निकचा उल्लेख करता, तर राजयोग समजा जर आपल्याला काही शरीराचा त्रास नाही, शरीरात काही तणाव नाहीये, आणि जर एखादी व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये काही नसताना सुद्धा जर सातत्याने हा रिलॅक्सेशन पद्धतीचा जर उपयोग करत असेल, तर कितपत फायदा त्या व्यक्तीला होऊ शकतो?
डॉक्टर हर्बर्ट बेन्सन म्हणून एक हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधले कार्डिओलॉजिस्ट होऊन गेले, तर त्यांनी फार सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे रिलॅक्सेशन रेस्पॉन्स, आणि ते इंटरनॅशनल बेस्ट सेलर पुस्तक आहे. जे वाचक जे वाचू शकतील त्यांनी जरूर वाचावं. तर विदेशांमध्ये जेव्हा ह्या विषयावर संशोधन झालं, तर त्यांनी जे ध्यान पद्धती त्यावेळेला होत्या त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं की ध्यानामुळे कसे फायदे होतात. तर त्यांनी पाहिलं की जेव्हा आपलं शरीरातील मांसपेशी आणि आपल्या आतले संस्था शरीरातील जेव्हा शांत व्हायला लागतात, रिलॅक्स व्हायला लागतात, तर तेव्हा जास्तीत जास्त बेनिफिट दिसून येतात. आणि त्यांनी पाहिलं की कोणत्याही पद्धतीने, मग ते मंत्र असू दे किंवा आणखीन कोणत्या पद्धतीने, जसं राजयोग ध्यान आहे, तुम्ही त्या रेस्पॉन्स मध्ये गेलात, रिलॅक्सेशन रेस्पॉन्स मध्ये गेलात, शांत अवस्थेमध्ये गेलात, तर तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक चेंजेस दिसून येतात. तर जे काय आपल्याला फायदे होतात हे रिलॅक्सेशनमुळे होतात. किंवा आपल्या भारतामध्ये जी मान्यता आहे की मन शांत झालं की सगळं काय ठीक व्हायला लागतं, तर हे सगळे बेनिफिट्स वैज्ञानिकांनी मेजर केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तुमचं श्वसनाची गती आहे किंवा ऑक्सिजन आहे किंवा शरीरामध्ये काही असे विषारी पदार्थ तयार होतात जे अधिक मात्रेमध्ये झाले तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, जसं लॅक्टिक ऍसिड नावाचा एक पदार्थ असतो, तर त्याचं प्रमाण कमी होतं. आणि काही चांगले पदार्थ आहेत ज्यांना आम्ही न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणतो किंवा रासायनिक असे पदार्थ आहेत जे तुमचं मन प्रसन्न ठेवतात, तर त्याच्यामध्ये मेलॅटोनिन आहे किंवा DHEA आहे, आम्ही म्हणतो डिहायड्रो एपी एन्डोस्टेरॉन, तर हे पदार्थ आहेत किंवा एन्डॉर्फिन्स आहेत जे तुम्हाला एकदम रिलॅक्सेशन म्हणजे शरीरामध्ये जे काही दुखणे असतील तुमचे तर ते दुखणे समाप्त करतात आणि तुम्हाला फार आनंदाचा अनुभव होतो. हे वैज्ञानिकांनी शोधून काढलेलं आहे, तर त्यांना आता सर्व डॉक्टर्स पण हे मान्य करतात की जर तुम्ही नियमित ध्यान करत असाल तर जीवनातल्या भरपूर परिस्थितीचा तुम्ही चांगल्या प्रकारे सामना करू शकता आणि भरपूर आजारापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. तर हे गरजेचं नाही की तुम्हाला आजारच पाहिजे, जसं आपण अगोदर पण पाहिलं प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आजार होऊ नये ह्याच्यासाठी देखील मेडिटेशन फार उपयोगाचं आहे. आणि तुम्ही नियमित जर ध्यान करत असाल तर तुमच्या शरीरातील सर्व संस्था संतुलित राहतात, तुमच्या शरीरातील सर्व स्त्राव संतुलित निघतात. जसं आपण पाहिलं की सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ह्या ज्या दोन संस्था आहेत आपल्या, त्या पण संतुलनामध्ये राहतात आणि तुम्ही तुमच्या बेस्ट अवस्थेमध्ये असता, म्हणजे यू आर ॲट युअर पीक परफॉर्मन्स, आणि तुमचं जीवन अतिशय श्रेष्ठ आणि सुंदर बनतं.
सर, तुम्ही म्हटलं की जीवन अतिशय श्रेष्ठ आणि सुंदर बनतं, पण जीवनामध्ये संबंध ही एक मोठा भाग आहे आमच्या, तर सगळ्यांच्याच आमच्या म्हणण्यापेक्षा, तर संबंधांमध्ये एखादी व्यक्ती जर रिलॅक्सेशन शीतलीकरणाचा जर प्रयोग करते तर संबंधांमध्ये त्याचा कितपत फायदा होतो? कारण संबंध आजकाल आम्ही पाहतो की एका घरात चार जण राहतात पण चार चार दिशेला गेलेली आहे, तर अशी जर आम्ही एखादी प्रॅक्टिस करतो तर ह्याच्यात आम्ही संबंधांमध्ये फारसं नाही पण थोडंफार तरी काही इम्प्रुव्हमेंट करू शकू का? काय म्हणणं आहे तुमचं?
सगळ्यात महत्वाचा संबंध जो आपला असतो तो आपल्या स्वतःबरोबर असतो, ठीक आहे, आणि बाकीचे जे संबंध आहेत हे ह्या संबंधाचं प्रतिबिंब असतं असं आम्ही मानसशास्त्रात म्हणतो की युअर बेस्ट फ्रेंड इज युअर ओन. म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःचे चांगले मित्र जर झालात आणि तुम्ही स्वतःला जर चांगल्या प्रकारे स्वीकार केलं आणि स्वतःबद्दल तुमची मान्यता खूप चांगली आहे, सेल्फ इमेज तुमची चांगली आहे आणि तुम्ही स्वमानमध्ये निरंतर राहता, तर डेफिनेटली तुम्ही सगळ्यांना समान दिला. जर मी मलाच स्वतःला स्वीकार करत नाहीये, माझं स्वतःवर प्रेम नाहीये, म्हणजे प्रेम म्हटलं की लोक वेगळ्या प्रकारे अर्थ घेतात, स्वतःवर प्रेम म्हणजे स्वतःला स्वतःच्या गुणदेशांसोबत स्वीकारणं आणि परमात्म्याबरोबर स्पष्ट राहणं, जर आपल्याकडून चुका जरी झाली असेल तर. अशी जी व्यक्ती जी स्वस्थ समानमध्ये असते हेल्दी सेल्फ एस्टीम मध्ये असते, डेफिनेटली तिच्या बरोबर राहणाऱ्या सगळ्यांबरोबर तिचा व्यवहार चांगला असतो. तर सगळ्यात पहिलं मी म्हणेन की दुसऱ्यांचे संबंध सेकंडरी येतात, पहिला आपला स्वतःशी संबंध. तीन प्रकारचे संबंध असतात, एक स्वतःशी असणारा संबंध, एक दुसरे जे आपल्या बरोबर राहतात मग ते लौकिक असो किंवा अलौकिक असो, मित्र परिवार किंवा घरातले रक्ताची नाती असो, आणि तिसरा आपला संबंध असतो तो परमात्म्याशी. चौथा संबंध जर तुम्हाला घ्यायचा असेल तो पर्यावरणाशी, तत्वांशी. तर हे चारही संबंध आपल्या जीवनामध्ये आहेत, पण हे चारही संबंधाचं बीज आहे की तुमचा स्वतःशी कसा संबंध आहे. आणि डेफिनेटली जेव्हा तुम्ही शांत असता, रिलॅक्स असता, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या संबंधामध्ये ते रिफ्लेक्ट होतं. जर मी स्वतःशीच नाराज आहे, डिस्टर्ब आहे, स्वतःला मी स्वीकार करत नाहीये, किंवा माझं असं जर मी चांगला व्यक्ती नाही आहे, मी खराब आहे, मला हे नाही येत, मला मी रागावतो, किंवा मी आळशी आहे, मला बोलायला येत नाही, किंवा मी चांगला नाही आहे दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये, तर मग ते फार तुमच्या संबंधामध्ये ते रिफ्लेक्ट होणारच. आणि ह्याच्यामध्ये आम्ही खास चार गोष्टी सांगतो की चार स्टेजेसमध्ये प्रत्येक व्यक्ती जात असतो. पहिली स्टेज जी असते त्यावेळेला तो व्यक्ती म्हणतो की मी खराब आहे, माझ्यामध्ये काही नाही आहे, बाकी सगळे चांगले लोक आहे आणि मीच असा आहे. त्याला आम्ही म्हणतो आय एम नॉट ओके, यू ऑल आर ओके. तर ही एक स्टेज आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये ह्याच्या टोटली अपोजिट असतं आणि तो व्यक्ती असा विचार करतो की हे खराब आहे, हा पण खराब आहे, हा पण खराब आहे, मी चांगला आहे. मग त्यावेळेला विचार असतात की आय एम ओके, यू ऑल आर नॉट ओके. पहिल्या स्टेजमध्ये जर आपण बघितलं की तो व्यक्ती इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स मध्ये जातो, म्हणजे मी काही कामाचा नाही, मला काही येत नाही, मी शिकलेलो नाहीये किंवा माझ्यामध्ये विशेषता नाही आहे. आणि दुसऱ्या स्टेजमध्ये तो म्हणतो की माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, हे सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स वाली व्यक्ती आहे. तिसरी स्टेज फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं पण प्रमाण हल्ली आम्ही बघतोय वाढत चाललंय माझ्या माहितीनुसार. तर तो म्हणतो मी तर खराब आहेच, मला तर माझ्यामध्ये भरपूर काय, पण तुम्ही पण काही कामाचे नाही यार, त्यामुळे मी तर मरणारच पण तुम्हाला पण मारून टाकणार मी. आणि ह्याला आम्ही म्हणतो टेररिस्ट मेंटॅलिटी वाले, किंवा जे आजकाल सुसाईड बॉम्बर्स आपण बघतोय, आत्मघातकी हल्ला जे करतात, ते स्वतः तर मरतात पण सगळ्यांना मारून टाकतात त्यांच्या बरोबर. तर हे यांचा विचार असतो की मी खराब आहे पण सगळी दुनियाच खराब आहे, त्यामुळे कोणाला जगण्याचा अधिकार नाही आणि सगळ्यांनी मेलं पाहिजे म्हणून. मग ते स्वतःचं पण नुकसान करतात, दुसऱ्याचं पण नुकसान करतात. तर ह्या तीन स्टेजेस आहेत. आणि चौथी फार महत्वाची स्टेज आहे, ती आपल्याला राजयोग ध्यानामुळे येते किंवा ध्यान करण्यामुळे. आणि तुमचे विचार जर श्रेष्ठ असेल, जसं आपण ही मालिकेचं नाव ठेवलेलं आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल, आणि ह्या स्टेजमध्ये मला असं वाटतं आपल्याला यायला पाहिजे. आणि ही स्टेज जर आपण आणली पुरुषार्थाने तर नथिंग लाईक इट. आणि ह्या स्टेजचं नाव आहे की मी पण ठीक आहे आणि बाकीचे सर्व लोक ठीक आहे. तर ही स्टेज आय एम ऑल्सो ओके अँड यू आर ऑल्सो ओके, ह्या अवस्थेमध्ये मी स्वमान मध्ये राहून दुसऱ्यांना पण सन्मान देते. म्हणजे मी माझा सेल्फ रेस्पेक्ट स्वमान सोडत नाही आणि दुसऱ्यांना पण मी सेल्फ रेस्पेक्ट मध्ये बघते आणि त्यांना पण सन्मान देते. ही फार उच्च अवस्था आहे. आणि ही उच्च अवस्था याच्यासाठी आहे कारण परमात्मा ह्या अवस्थेमध्ये नेहमी राहतो. परमात्मा, परमेश्वर, सर्व शक्तिवान, तो कधी बोलत नाही की हा माझा मुलगा काय झाला, याच्यामध्ये किती अवगुण आलेले आहेत, नाही. तो आपल्याला सेल्फ रेस्पेक्ट देतो, स्वमान देतो. तो स्वतःचा समान तर सोडत नाही पण मुलांना पण तो समान मध्ये बघतो. तो कधी असं म्हणत नाही की अरे हा एवढा पतित झालेला आहे, विकारी झालेला आहे, नाही. तो आपल्याला आपल्या अनादी स्वरूपामध्ये बघतो की अनादी स्वरूपामध्ये, आदी स्वरूपामध्ये हा माझा मुलगा, भले वर्तमान समय या हलचल मध्ये असेल, ह्याच्यामध्ये गुण नाही आहेत, म्हणजे थोडे मर्ज झालेले आहेत, पण तो आपल्याला संपूर्ण अवस्थेत बघतो. तर तो सेल्फ रेस्पेक्ट आपला सोडत नाही आणि आपल्या मुलांना पण सेल्फ रेस्पेक्ट मध्ये बघतो. त्यामुळे ही जी अवस्था आहे की मी पण ठीक आहे आणि तुम्ही पण ठीक आहात, भले माझ्यामध्ये आता अवगुण असतील, मी जो आहे जसा आहे. मानसशास्त्रामध्ये पण आम्ही म्हणतो की मी जो आहे जसा आहे ठीक आहे, माझ्यामध्ये अवगुण पण आहेत, गुण पण आहेत, पण मी पुरुषार्थाने माझ्या अवगुणांवर विजय प्राप्त करेन आणि गुणांचा जास्तीत जास्त वापर करेन. याच प्रकारे माझ्या समोरची व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये पण अवगुण आहेत आणि गुण पण आहेत, पण मला लक्ष फक्त गुणांवर द्यायचं आहे. ह्या अवस्थेमध्ये आपल्याला यायचं आहे. आणि जेव्हा आपण या अवस्थेमध्ये येतो तेव्हा आपले संबंध पण सुधारायला लागतात. तर पहिली स्टेज मी खराब आहे बाकीचे सगळे चांगले आहेत, दुसरी स्टेज मी चांगला आहे बाकीचे सगळे खराब आहे, तिसरी स्टेज मी तर खराब आहेच दुसरे पण खराब आहेत. या तिन्ही अवस्थेमधून जाऊन आपण चौथ्या अवस्थेमध्ये राहतो. आणि दिवसभरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण ह्या चार अवस्थेमध्ये फ्लक्च्युएट होत असतो. कधी पहिल्या स्टेजमध्ये असतो, कधी दुसऱ्या स्टेजमध्ये असतो, कधी एकदम फ्रस्ट्रेट जाऊन तो तिसऱ्या स्टेजमध्ये असतो, जाऊन होऊन जाऊन दे एकदा संपून जाऊन दे सगळ्या. पण सगळ्यात चांगली अवस्था आहे की आपण समानमध्ये राहून दुसऱ्यांना सन्मान देणं.
अगदी अचूक गोष्ट बोलत डॉक्टर साहेब, ही अवस्था नक्कीच होत असते. कधी कधी पहिल्या स्टेजवर तर कधी चौथ्या स्टेजवर जायचा प्रयत्न करतो पण तेही होत नाही, मध्येच तिसऱ्या स्टेजमध्ये येऊन अटकतो. परंतु तुम्ही आम्हाला हे सांगितलं की शिथिलीकरणामुळे, रिलॅक्सेशनमुळे, जिथे शरीरालाही फायदा आहे, शरीराचेही कितीतरी आपल्याला जे काही त्रास आहेत तेही बरे होतात, तर तिथे संबंधही आपले चांगले होऊ शकतात, हे नक्कीच तुम्ही आम्हाला सांगितले. कारण विचार बदला म्हणजे जग बदलेल हा जो आपला मूळ टॉपिक आहे ह्याच्यामध्ये हेच हवंय आपल्याला, कारण जगामध्ये जीवनामध्ये संबंध जरुरी आहेत. परंतु डॉक्टर साहेब, शीतलीकरण जेव्हा तुम्ही म्हणतात की शरीराचंही तुम्हाला आधी केलं पाहिजे, तर शरीराला शीतलीकरण कसं करतात, कसं शरीर शीतल करावं? तर तुम्ही म्हणले सवासन म्हणजे झोपणं, अगदी निवांत झोपणं हेच असतं का? असं काही आपण म्हणतो ना की जसं अभिकथन आहे, तर शरीरासाठी पण असं अभिकथन द्यायला दिलं जातं का?
येस, सुखासन हा शब्द शास्त्रामध्ये आलेला आहे. जेव्हा आपलं शरीर शांत होतं, शरीरामध्ये दुखणी नाही आहेत, एकदम रिलॅक्स होतं, मग मनाला शांत करणं फार सोपं होतं. तर पहिलं शरीर आम्ही शांत करतो. कुठल्याही सायकॅट्री किंवा दुसऱ्या प्रोफेशनमध्ये जसं शरीर शांत व्हायला लागतं, शरीर रिलॅक्स व्हायला लागतं. जसं मी डॉक्टर हर्बर्ट बेन्सन बद्दल सांगितलं, तर त्यांनी बघितलं की जास्तीत जास्त फायदे शरीर रिलॅक्स असते, ते अजून ध्यानापर्यंत पोहोचले. पण ध्यान ही फार उच्च अवस्था आहे आणि राजयोग ध्यानामध्ये तुम्ही फार उंच अवस्थेमध्ये जाऊ शकता. पण शरीर शांत आपण केलं अभिकथनाने, तर हळूहळू आपण मनाबद्दल विचार दिले, मनाला ध्यानाचे विचार दिले, तर एक फार सुंदर कॉम्बिनेशन आपल्याला दिसतं आणि आम्ही याचा नियमित अभ्यास करतो.
तुम्ही साहेब हे कोणत्या पद्धतीने करतात जरा आम्हाला?
ठीक आहे, आपण याचा आता अभ्यास करूया. सर्वांनी शांत बसायचं आहे. तुम्ही काही महत्वाचं कार्य करत असाल, जसं गाडी चालवणे, रस्ता क्रॉस करणे, गॅस स्टोव किंवा आणखीन काही इलेक्ट्रिसिटीचं काम करणे, तर त्यावेळेला अभ्यास करू नये. एका जागेवर शांतपणे बसायचं आहे. हा अभ्यास सगळ्यांना फायदा देतो, तुम्हाला आजार असो नसो. तर ह्या अभ्यासाचा जेवढा तुम्ही नियमितपणे वापर कराल तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. खास करून ज्यांना भीती वाटते, झोप नाही लागत, चिंता असते, त्यांना याचा सर्वात जास्त फायदा होईल. शांतपणे बसायचं आहे. आपल्या आजूबाजूला जर फोन असेल तर तो फोन सायलेंट मोडवर ठेवायचा आहे. एकदम शांत व्हायचं आहे. आपल्या चारी बाजूला जे वातावरण आहे त्याच्या प्रती जागृत व्हा आणि चारी बाजूनी आपलं ध्यान हटवून संपूर्ण शरीरावर आपलं ध्यान एकाग्र करा. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत शरीरामध्ये ज्या हालचाली होत आहेत त्याच्या प्रती जागृत व्हा आणि आपल्या शरीराला बिलकुल हलकं सोडा. शांत, रिलॅक्स. एक ते पाच मी उलट्या क्रमाने मोजणार आहे. जसं पाच पासून एक पर्यंत येणार आहे तसं शरीर आणखीन हलकं सोडत चला. पाच, चार, तीन, आणखीन हलके होत चाललेला, शांत होत चाललेला, दोन आणि एक. माझे दोन्ही हात, पाय, छाती, पोट आणि पाठीच्या मांसपेशी, मानेच्या मांसपेशी आणि चेहरा एकदम शांत होत चाललेले आहे. शांत आणि रिलॅक्स. मी एक शांत स्वरूप आत्मा आहे. गहन शांति का अनुभव करता है। कोणत्याही परिस्थितीमध्ये मी शांत आणि शिथिल राहू शकतो। तणावपूर्ण परिस्थितीमध्ये देखील मी शांत आहे, एकदम शांत। मला खूप बरं वाटतं, माझे विचार माझ्या नियंत्रणामध्ये आहे। मी शांत आणि शिथिल अनुभव करत आहे। शांतीचं प्रकंपन माझ्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे। माझं मन देखील शांत झालेलं आहे। शांतीचे सागर परमपिता परमात्म्याचे मी संतान आहे। शांतीचे सागर परमात्म्याकडून शांतीचा प्रकाश माझ्याकडे येत आहे। शांत खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय। असं वाटतंय या अवस्थेमध्ये निरंतर राहा। माझं संपूर्ण मन आणि शरीर शांत झालेलं आहे। शांत रिलॅक्स। आणि दिवसभर कोणत्याही परिस्थितीमध्ये मी अवस्थेत राहू शकतो, ही माझी ओरिजिनल अवस्था आहे। शांत आणि रिलॅक्स। ओम शांति शांति शांति।
धन्यवाद डॉक्टर साहेब। दर्शक हो, तुम्ही पाहिलं की शिथिलीकरण किंवा रिलॅक्सेशन हे जीवनामध्ये किती जरुरीचं आहे। सकाळची वेळ असो किंवा रात्री झोपताना एक 5 मिनिटं तरी ह्या गोष्टीचा जर आपण अनुभव केला तर नक्कीच आपल्याला जो काही तणाव आहे, जे काही आपल्या बुद्धीमध्ये विचार चालतात, ह्या विचारांना कुठेतरी आपण थांबवू शकू आणि आपल्या जीवनामधला आपण परिवर्तित करू शकू। ह्या विषयावर अधिक तुम्हाला माहिती हवी असल्यास नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट द्या, किंवा काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला मेल पाठवू शकता, किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता। पुढच्या भागामध्ये एक नवीन विषय घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू। तोपर्यंत नमस्कार।